श्रीरा श्री समर्थांचा मनोबोध पाहतो आहोत. आता 138वा श्लोक आहे. भ्रमेन आढळे वित्त ते गुप्त झाले, जीवा जन्म दारिद्र्य ठाकूनी आले. देहे बुद्धीचा निश्चय जाटळेना, जुने ठेवणे मी पणे आकळेना. शेवटचा चरण तोच ठेवलेला आहे. ते पहिले तीन चरणामध्ये काय म्हणतात समर्थ ते आपण बघूया. भ्रमे नाडळे वित्त ते गुप्त झाले. आपलंच धन वित्त आपलंच आहे, पण भ्रमे अज्ञानामुळे हा जीव भ्रमिष्ठ झाला. त्याला कळलं नाही की हे धन कुठं येते, आणि तो जीव बहिर्मुख झाला आणि देहाच्या नादाला लागला. आसक्ती विषयांची सुरू झाली, त्यात रंगला, त्रिगुणात गुंतला, आणि त्यामुळे भ्रमे नाडळे, त्या भ्रमामुळे त्याला सापडत नाही आहे वित्त. आपल्याजवळचं धन त्याला सापडत नाही. त्याला असंही एक उदाहरण दिलं जातं, नाभीत कस्तुरी. कस्तुरी मृगाच्या नाभीमध्ये कस्तुरी असते, पण त्याचा सुगंध कुठे आहे येतो आहे त्याला, तो शोधायला तो धावत असतो सगळीकडे. नाभीत कस्तुरी असता जवळी, हिंडे रानो माळी मृग जैसा. तो मृग जसा सगळीकडे फिरत असतो, तसं आपल्याजवळ आनंद आहे आणि आपण तो शोधायला सगळीकडे फिरत असतो. खाल्ल्यात आनंद आहे का, सिनेमा पाहिला तर आनंद आहे का, टी व्ही बघितला तर आहे का, अरे बाबा आनंद तुझ्याजवळ आहे. ते आनंदाची साधनं आहेत, घे तू, तात्पुरती आहेत. काही काळ तू बघशील, खायशील तर किती खाशील, मर्यादित तेवढं सुख जिव्यावर असेपर्यंत. ते काय सारखं खातच बसणार का तू? विषयांचं सुख मर्यादित आहे, अखंड सुख नाही मिळणार. तेवढं झालं की गेलं, संपलं. पण भ्रमामुळे आतलं जवळचं जे सुख आहे लक्षात येत नाही, आणि त्यामुळे ते गुप्त झालं आहे, गूढ झालेलं आहे, आपलंच आपल्याला सापडत नाही आहे. कारण शोधायचा मार्ग चुकलेला आहे, शोधायचं ठिकाण चुकलेलं आहे. म्हणून भ्रमे नाडळे वित्त ते गुप्त झाले. हे भ्रम कशामुळे आला? तर मिथ्या ज्ञान झालं त्याला, खरं ज्ञान आलं नाही. जे विश्व दिसतं आहे ते त्याला खरं वाटतं आहे, पण यत दृष्टम तन्नष्टम, जे दिसतं आहे ते जाणार आहे. आज जे आहे ते उद्या राहील असं नाही. आज फूल उमलं तर संध्याकाळी कोमेजून जातं. कुठलीच गोष्ट शाश्वत राहत नाही आहे. मग शाश्वत काय आहे त्याचा शोध घ्यायला पाहिजे. हे ज्याला वाटतं तो त्या शोधाच्या मागं लागतो. पण सामान्य मंडळी बहुतेक भ्रमिष्ठ या तात्पुरत्या सुखाच्या मागं लागतात. मग भ्रमे नाडळे वित्त ते गुप्त झाले, आपलेच धन आपल्याला प्राप्त होत नाही आहे, आणि त्यामुळे जीवा जन्म दारिद्र्य ठाकूनही आले. त्यामुळे जो जीव आत्मरूप झाला असता तर ऐश्वर्यवान झाला असता, त्याच्यासारखं ऐश्वर कोणाचं नाही, पण तो जन्मदारिद्री झाला. जन्मदारिद्री, जन्माला आल्यापासून दारिद्र्यच भोगतो आहे आणि दारिद्र्यच मरणार आहे, कारण बोध झाला नाही, आले आले मेले मेले असं होणार आहे. म्हणून जेव्हा जन्मदारिद्र्य ठाकूनही आले, का आलं असं? तर देहे बुद्धीचा निश्चय जाटळे ना, देहबुद्धीच्या पोटी मी आणि माझं आलं, मी माझं आणि मला. वास्तविक हा मी अहम, जो देहोहम म्हणजे देह मी, इथं जो अहम बसलेला आहे तो देहोहम, तिथून अहम काढायचा. मग प्रश्न येतो कोहम, देह मी नाही मग मी कोण आहे? सोहम, तोच मी आहे. म्हणून देहोहमपासून वाटचाल करत कोहमला उत्तर देत सोहमच्या ठिकाणी जाऊन थांबायचं. ही जी वाटचाल आहे ती वाटचाल जिथं संपते तिथं जाऊन बसायचं आहे. एखादी व्यक्ती गावाला जायला निघाली, कुठल्या चालत चालत त्या ठिकाणी गेली, मग ज्या ठिकाणी ती पोचते तिथं पोचली की चालण्याचा रस्ताही संपला, त्याचं वेगळेपणही संपलं, ते जे ठिकाण आहे ते ठिकाणच ती व्यक्ती होऊन राहते. तसा जीव या मार्गाने जर चालत चाला तर जीव आत्मरूप होऊन त्याचा जीवभाव संपतो आणि मी आत्माच आहे ह्या बोधावर येऊन तो आनंदरूप होतो, शांतिरूप होतो. अशी वाटचाल आहे. पण ही वाटचाल कशी करायची ते सद्गुरूंना संतांना विचारून केली पाहिजे. त्याच्यामध्ये मुख्य जी साधन आहे ते ध्यान, नामस्मरण आणि आत्मचिंतन. चिंतने तद्रूपता, तत्त्वम पदार्थ चिंतन असं म्हटलेलं आहे. तर त्या तत्त्वम पदार्थ जो आहे त्याचं चिंतन करायला पाहिजे. म्हणून देहबुद्धीचा निश्चय त्यांनी जो केला आहे तो जर टळे ना, टळला नाही, जुने ठेवणे सापडे ना. म्हणजे देहबुद्धी जर आड येत असेल तर ती बाजूला काढायला पाहिजे. देहबुद्धीच्या पोटी येणारा अहंकार दूर करा, ठेवणं आहेच आहे. ज्ञान कुठून यायचं नाही आहे, ते मिळवायचं नाही आहे, ते आहेच आहे. त्याच्या आड जे येत आहे ते दूर करायचं आहे. त्याच्या आड येतं मुख्यतः मन. या मनाचे सगळे विकार, कामक्रोधादी विकार, संकल्प विकल्प, कल्पना, ह्या ज्या सगळ्या आहेत हे मन आड येत आहे. हे मन जसं जसं आपल्याला साधनेनं शुद्ध करता येईल, शुद्ध पवित्र निर्मळ सरळ किंबहुना ते मन, त्याचा मनपणा टाकून उन्मन होईल, त्या उन्मनावस्थेच्या पलीकडे मनातीत असं म्हटलेलं आहे त्याने. मनाच्या पलीकडे जाऊन बसायचं आहे, मनाचा उपयोग करायचा आहे. जसं आपल्याला एखाद्या ठिकाणी जायचं झालं, आपण रिक्षा केली, दारापर्यंत जातो पण ती रिक्षा घेऊन आत जात नाही, तिथं सोडतो रिक्षा, संपलं काम त्याचं. तसं या देह मनबुद्धीचा उपयोग करायचा आहे, साधनेसाठी उपयोग करायचा आहे. आणि देह मनबुद्धी तिथंच ठेवून त्याच्या पलीकडे जी आत्मवस्तू आहे ती आपल्याला प्राप्त करून घ्यायची. आणि ती आपल्याला प्राप्त करून घ्यायची ह्याचा अर्थ देखील आपणच ती वस्तू आहोत असा बोध करून घ्यायचा आहे. त्या ठिकाणी बाकी सगळं संपलं. जे नामस्मरणाच्या अंगाने जाताना सुद्धा असं लक्षात येतं, नाम घेता घेता सुद्धा नाम ज्या ठिकाणी संपतं तिथं ते सापडतं. शब्द संपले अलीकडे, त्याच्या पलीकडे ते सापडतं. म्हणून नामाची साधना, ध्यानाची साधना, ह्या सगळ्या साधना आपल्याला ते साध्य मिळवण्यासाठी करा. तिथं ते सापडतं. शब्द संपले अलीकडे, त्याच्या पलीकडे ते सापडतं. म्हणून नामाची साधना, ध्यानाची साधना, ह्या सगळ्या साधना आपल्याला ते साध्य मिळवण्यासाठी करायचे आहेत. ते साध्य एकदा सापडलं की या साधना मग सवय पडिले वळणं इंद्रिया सकळा म्हणून तो साधना करत राहतो. पण साध्य त्याला प्राप्तव्य झालेलं आहे, ते सापडलेलं आहे. त्याच्यासाठी हा सगळा प्रवास आहे. म्हणून भ्रमेन आडळे वित्त ते गुप्त झाले, जीवा जन्म दारिद्र्य ठाकूनी आले, देहबुद्धीचा निश्चय ओजा टळे ना, जुने ठेवणे मीपणे आकळे ना. तर हे जे जुनं ठेवणं अप्राप्य आहे, मिळणं कठीण आहे, ते स्वरूप आत्मदर्शन ह्या मार्गाने गेलं तर होऊ शकेल. जय जय रघुवीर समर्थ.